इट्स 93.5 रेड एफएम वर 8:28 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये घाट घाट का पाणी रेड एफएम 93.5 ची एक ऍक्टिव्हिटी जी कालच आपण सुरू केलेली आहे आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये संपूर्ण शहराला प्रेरित करण्याचा प्रयत्न होणार आहे की बाबांनो पाणी बचत करा, कमीत कमी पाणी वापरा, जेणेकरून आपल्याला येत्या दिवसांमध्ये सुद्धा त्रास कमी होईल. आणि आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे, स्पेशली नाशिकमध्ये एक दिवसाची पाणी कपात आणि इतर महाराष्ट्रामध्ये आलेलं मोठंसं संकट, आपण त्यातल्या त्यात बरं चाललंय, आयुष्य चांगलं आहे, अप्रतिम आहे, फक्त एकच दिवस पाणी कपात आहे, पण इतर लोकांना प्रचंड त्रास होतोय. त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या आजूबाजूला कोणी पाणी वेस्ट करताना दिसत असेल, क्लिक करायचा एक फोटो आणि अपलोड करायचा आहे रेड एफ एम आरजेच्या फेसबुक पेजवर, आरजे रुद्रा - रेड एफ एम सर्च करा, फेसबुक पेज आहे माझं, तिकडे तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता आणि लोकांना इन्स्पायर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. ढिंक चिका फ्रॉम ढिंक चिका गाणं प्ले करतोय. बाय द वे, आपण इकडे पाणी बचतीच्या गप्पा मारतोय आणि आपल्या सिडकोमध्ये एक प्रकार पाहायला मिळतोय, त्याबद्दल बोलूयात जरा इन डिटेल थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.